नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती पदार वेचून आयिल्ले सीपी राधाकृष्णन हांणी 2047 मेरेन भारताक विकसीत राष्ट्र करपाचे काम करपाचे वचन दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडाक भेटीतले. नेपाळातल्या हिंसक संघर्ष आनी निदर्शनाच्या फाटभुयेर बिहार उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडातल्या भारत नेपाळ शिमेचेर सुरक्षा वाडयल्या. दुबईत जाल्ल्या आशिया कप 2025 गट अ मॅचीत भारतान युएईचेर 9 विकेटींनी दणदणीत जैत मेळयला. आता पुराय खबरो. उपराष्ट्रपती पदाचे वेंचणूक निकाला उपरांत सीपी राधाकृष्णन वेंचून आयिल्ल्याचे वेंचणूक निरीक्षण अधिकारी पीसी मोदी हांणी अधिकृत घोषणा केली.
PC Modi, the returning officer for the vice presidential election 2025, hereby declare that Shri CP Radhakrishnan, Jal Bhushan, Raj Bhavan, Walkeshwar Road, Malabar Hill, Mumbai, has been duly elected to the office of Vice President of India.
उपराष्ट्रपती पदार वेचून आयिल्ले सीपी राधाकृष्णन आनी दुसऱ्या क्रमांकाच्या संविधानिक पदावेल्या तांचे निवडीचे वर्णन राष्ट्रवादी विचारसरणीचे जैत अशें केले आनी 2047 मेरेन भारताक विकसीत राष्ट्र करपाक काम करपाचे वचन दिले. उपराष्ट्रपती पदाची वेंचणूक तांणी 152 मतांच्या फरकान जिखली. विजय उपरांतच्या तांच्या पहिल्या भौशीक भाषणात उपराष्ट्रपतींनी म्हळे,
पोस्ट इज इम्पॉर्टंट बट एव्हरी पोस्ट हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट अँड वी हॅव टू वर्क विदिन दॅट फ्रेमवर्क. इट इज दी अदर साइड कॅम्प सेड इट इज अ आयडियॉलॉजिकल फाइट बट फ्रॉम दी वोटिंग पॅटर्न वी अंडरस्टँड दी नॅशनलिस्टिक आयडियॉलॉजी हॅज ओव्हरवेलकमली विक्टोरियस.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडाक भेट दितले. उत्तर प्रदेश भेटी वेळार मोदी मॉरिशियसाचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम हांका आध्यात्मिक शार वाराणसीत येवकार दितले. मॉरिशियसाचे प्रधानमंत्री ह्या म्हयन्याच्या 16 मेरेन भारताच्या भोंवडेर आसात. काल ते वाराणसी पावले. उपरांत सांज वेळार प्रधानमंत्री मोदी उत्तराखंडातल्या हुंवारग्रस्त वाठारांचो हवाई सर्वेक्षण करतले. तशेंच मोदी अधिकाऱ्यां वांगडा उच्च पातळीचेर निळ्या बसकेचे अध्यक्षपदार आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला आर्थिक वेव्हार समितीन 4 पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग बांधपा खातीर आनी 177 किलोमिटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करपा खातीर वट्ट 7,616 कोटी रुपयांच्या 2 मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक मान्यताय दिल्या. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी CCEAचे निर्णय जाहीर केले. बिहार झारखंड आनी अस्तंत बंगालातल्या भागलपूर दुमका रामपूर हाट एकोड्या रेल्वे मार्गाचे 177 किलोमिटर लांबीच्या दुपदरीकरणाक मान्यताय दिल्या. बिहारातल्या बक्सर भागलपूर उच्च गती मार्गाच्या प्रवेश नियंत्रित मोकामा मुंगेर विभागाचेर संकरीत वार्सुकी मोडाचेर 4 लेन ग्रीनफिल्ड महामार्ग बांधपाकूय CCEAन मान्यताय दिल्या अशें मंत्री वैष्णव हांणी सांगले. शेजारच्या देशात हिंसक संघर्ष आनी निदर्शनाच्या फाटभुयेर बिहार उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडातल्या भारत नेपाळ शिमेचेर सुरक्षा वाडयल्या. वेपारी चौकांचेर आनी हेर प्रवेश बिंदूचेर खाशेली नदर दवरल्या. पुलीस आनी सशस्त्र सीमा दळ म्हळ्यार SSB सीमापार हालचालींचेर बारकायेन लक्ष दवरतात. नेपाळातल्या जनकपूर आनी भारतातल्या जयनगर हांचे मदली रेल्वे सेवा नेपाळी अधिकाऱ्यांच्या विनंतीप्रमाण फुडली सुचोवणी मेळ मेरेन स्थगीत केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांची इटालियन समपदस्त जॉर्जिया मेलोनी हांणी भारत इटली धोरणात्मक भागीदारी अदीक घट्ट करपाक तांचे संयुक्त वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. दूरध्वनीवेल्यान जाल्ल्या संभाषणात दोनूय फुडाऱ्यांनी युक्रेनातलो संघर्ष बेगीन सोपोवपाच्या तांच्या सामायिक हिता खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. प्रधानमंत्री मोदींनी सोशल मिडिया पोस्टात म्हळां की हे परस्पर फायदेशीर भारत EU व्यापार कबलात पुराय करपाक आनी IMEEC उपक्रमावरवी कनेक्टिव्हिटीक प्रोत्साहन दिवपाक इटलीच्या सक्रिय तेक्याबद्दल ते आभारी आसात. भारत आनी सिंगापुरान नवी दिल्लीत कार्मिक वेवस्थापन आनी भौशीक प्रशासन ह्या क्षेत्रातले सहकार्य मजबूत करपाक संयुक्त कार्यगटाची बसका घेतली. भारतान आपली केंद्रीकृत भौशीक कागाळ निवारण आनी देखरेख प्रणाली आनी राष्ट्रीय ई शासन सेवा वितरण मूल्यांकन पोर्टल सामायिक केले. मजगती सिंगापूरच्या वटेन जीवनातल्या महत्वाच्या खिणामदी नागरिकांक सरकारी सेवा एकठ्या करपाक एक डिजिटल प्लॅटफॉर्म लायफ SG सामायिक केला. दोन्ही देशांमधल्या नागरिकांच्या हिता खातीर भौशीक सेवा वितरण प्रणालींची कार्यक्षमता पारदर्शकता आनी प्रतिसाद वाढोवप हो या देवाणघेवाणीचो उद्देश आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. X चेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हांणी केल्ल्या लष्कराबद्दलच्या कथीत वक्तव्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयान भारतीय लष्करातल्या माजी सैनिकांक आज कोलकातात मैदान परिसरातल्या गांधी पुतळ्या सकयल निदर्शनां करपाची परवानगी दिली। हालींच कोलकाता हांगा उदेंत कमांडाच्या लष्करी जवानांनी मैदानातल्यान तृणमूल काँग्रेसीचो तात्पुरती माची काढली तेन्ना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हांणी कांय टिप्पणी केल्यो। वस्तू आनी सेवा कर म्हळ्यार जीएसटीत केल्ल्या सुदारणांनी इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी क्षेत्रांक खास करून ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आनी आयसीटी हार्डवॅराक चालना मेळटली। दर कपातीक लागून नागरिकांक आवश्यक उत्पादनां अधिक परवडटली आनी त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादन मजबूत जातली। एमएसएमई आनी स्टार्टअप्सांक तेंको मेळटलो आनी डिजिटल इंडिया आनी आत्मनिर्भर भारताची उद्दिश्ट साध्य जातली। जीम, सलोन, योगा ह्या सारख्या भलायकी विशयक सेवा वयलो जीएसटी कमी केला, जाका लागून आमचे तरणाटे फीट आनी हीट दोनूय जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां।
जीम, सलोन, योगा जैसी सर्विसेज पर टैक्स कम किया गया है, यानी हमारा नौजवान फिट भी होगा और हिट भी होगा। सरकार आपकी फिटनेस के लिए इतना कुछ कर रही है, तो एक बात मैं बार बार कहता हूं, आप लोगों को मेरी बात जरूर बताइए कि मोटापा हमारे देश के लिए बहुत चिंता का विषय है, इसलिए खाने का तेल 10% कम करने शुरुआत करें।
गुजरातातल्या साणंद विधानसभा मतदारसंघात गृहमंत्री अमित शाह आणि 66 कोटी रुपयांच्या उदरगत प्रकल्पांचे व्हर्च्युअल उक्तावण आणि बुनियादी फातर घालो। मतदारसंघाच्या सर्वांगीण उदरगतीचे आश्वासन दितना शहाणी सांगले की 2029 मेरेन दर एक साणंद गावांत उदका पुरवण, रस्ते, भलायकी, नितळसाण आनी वनीकरण अश्यो मुळावी सुविधा मेळटल्यो। ढोलेराक आशिल्लो गुंतवणूक वाठार सुरू जाले उपरांत आनी साणंद भोंवतणी उद्देगीक उदरगतीचे प्रकल्प पुराय जाले उपरांत साणंद गुजरातातली सगळ्यांत उद्देगीक नदरेन विकसीत जाली तहसील म्हूण उदेतली अशें तांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कतारचे अमीर शेख तमीम बीन हमद अल थानी हांचे कडेन उलयतना दोहा हांगा जाल्ल्या हल्ल्या विशीं तीव्र चिंता व्यक्त केली। सोशल मिडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी कतारच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचो भारत निशेध करता अशें म्हळां। संवाद आनी मुत्सेदगिरी वरवीं प्रस्न सोडोवपाक आनी तणाव वाडपाक आडावपाक नवी दिल्ली आदार दिता अशें मोदी हांणी म्हळां। नेपाळांत काल काठमांडूत जाल्ले रॅलींत जेनझी प्रतिनिधींच्या पंगडान अंतरीम सरकाराचें फुडारपण करपा खातीर आदली मुखेल न्यायाधीश सुशिला कार्की हांचें नांव प्रस्तावीत केलें, पूण ह्या प्रस्तावाक लागून असंतोश निर्माण जालो आनी जायते तरणाटे स्थळा भायर जमले आनी ह्या निर्णयाचो निशेध केलो। हिंसक निशेध जाल्या उपरांत अंतरीम सरकार घडोवपा विशीं चर्चेक गती मेळिल्ल्यान राजधानींत कांय शांतताय आयल्या अशें आमच्या खबराकारान कळयलां। सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान राष्ट्रीय औद्योगीक वर्गीकरण म्हळ्यार एनआयसी 2025 मसुद्याचेर अभिप्राय मागयल्यात। राष्ट्रीय औद्योगीक वर्गीकरणाचें म्हत्व आनी ताचो वापर लक्षांत घेवन सुधारीत मसुदो प्रासंगीक आनी वापरकर्ता अनुकूल उरचो हे खातीर मंत्रालयान सरकारी संस्था, उद्देग प्रतिनिधी, शैक्षणीक संस्था आनी सामान्य जनते सयत भागधारका कडच्यान सुचना मागयल्यात। ह्या म्हयन्याच्या 20 तारखे मेरेन ई मेला वरवीं अभिप्राय दिवं येता। हो मसुदो फामाद शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, उद्योग संघटना आनी हेरांचो आसपाव आशिल्ल्या तज्ञ समितीच्या मार्गदर्शना खाला तयार केला। दुबईत जाल्ल्या आशिया कप 2025 गट अ मॅचीत भारतान युएईचेर 9 विकेटींनी दणदणीत जैत मेळ्ळें। 58 धांवड्यांचे माफक लक्ष काडटना भारतान फक्त 1 विकेट वगडावन फक्त 4.3 षटकांत जैत मेळ्ळें। ताचे आदी पयली गोलंदाजी करपाची निवड करून भारतान फक्त 13.1 षटकांत 57 धांवड्यांचेर युएईक बाद केले। भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशाच्या कांय सुवातींनी व्हड ते सामको व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। फुडल्या 2 ते 3 दिसांत अंदमान आनी निकोबार जुवे, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश, झारखंड, दर्यादेग आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी इशान्य राज्यांत कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा। आयज इशान्येकडची राज्यां छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आनी आंध्र प्रदेश ह्या राज्यांत कांय सुवातींनी विजे वांगडा गडगड वादळ जावपाची शक्यताय आसा। दर्यादेग आंध्र प्रदेशांत आयज खर वारें व्हांवपाची शक्यताय उक्तायल्या। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो। उपराष्ट्रपती पदार वेंचून आयिल्ले सीपी राधाकृष्णन हांणी 2047 मेरेन भारताक विकसीत राष्ट्र करपाक काम करपाचें वचन दिलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडाक भेट दितले। नेपाळांतल्या हिंसक संघर्श आनी निदर्शनाच्या फाटभुंयेर बिहार, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडांतल्या भारत नेपाळ शिमेचेर सुरक्षा वाडयल्या। दुबईत जाल्ल्या आशिया कप 2025 गट अ मॅचींत भारतान युएईचेर 9 विकेटींनी दणदणीत जैत मेळ्ळें। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर। नमस्कार।